ಕೃಷ್ಣರಾಮ ಶಿವಮಾರುತ್ಯಾದಿ ರೂಪಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶೇಷಶಾಯಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಗೋದಾವರಿ ತಟಶಿಲಧಿವಾಸಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಹೃದಾಲಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವರನ್ನಿಲಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭೂತಾವಾಸಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭೂತಭವಿಷ್ಯದ್ಭಾವವರ್ಜಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲಾತೀತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲಕಾಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕಾಲದರ್ಪದಮನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮೃತ್ಯುಂಜಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಮರ್ತ್ಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮರ್ತ್ಯಾಭಯಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಜೀವಾಧಾರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸರ್ವಾಧಾರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಾವನ ಸಮರ್ಥಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಾವನ ಪ್ರತಿಜ್ಞಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅನ್ನವಸ್ತ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಆರೋಗ್ಯಕ್ಷೇಮದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಧನಮಾಂಗಲ್ಯಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಹೃದ್ಯಸಿದ್ಧಿದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪುತ್ರಮಿತ್ರಕಲತ್ರಬಂಧುದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಯೋಗಕ್ಷೇಮವಹಾಯ ನಮಃ. ಓಂ ಆಪದ್ಬಾಂಧವಾಯ ನಮಃ. ಓಂ ಮಾರ್ಗಬಂಧವೇ ನಮಃ. ಓಂ ಭುಕ್ತಿಮುಕ್ತಿಸ್ವರ್ಗಾಪವರ್ಗದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪ್ರಿಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪ್ರೀತಿವರ್ಧನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಂತರ್ಯಾಮಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಸಚ್ಚಿದಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ನಿತ್ಯಾನಂದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪರಮಸುಖದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪರಮೇಶ್ವರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪರಬ್ರಹ್ಮಣೇ ನಮಃ. ಓಂ ಪರಮಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ಜ್ಞಾನಸ್ವರೂಪಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಜಗತ್ಪಿತ್ರೇ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಾನಾಂ ಮಾತೃಧಾತೃಪಿತಾಮಹಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಾಭಯಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಪರಾಧೀನಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಾನುಗ್ರಹಕಾತರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಶರಣಾಗತವತ್ಸಲಾಯ ನಮಃ. ಓಂ ಭಕ್ತಿಶಕ್ತಿಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಜ್ಞಾನವೈರಾಗ್ಯದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಪ್ರೇಮಪ್ರದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಸಂಶಯ ಹೃದಯ ದೌರ್ಬಲ್ಯ ಪಾಪಕರ್ಮ ವಾಸನಾಕ್ಷಯಕರಾಯ ನಮಃ. ಓಂ ಹೃದಯ ಗ್ರಂಥಿಭೇದಾಯ ನಮಃ. ಓಂ ಕರ್ಮಧ್ವಂಸಿನೇ ನಮಃ. ಓಂ ಶುದ್ಧಸತ್ವಸ್ಥಿತಾಯ ನಮಃ. ಓಂ ಗುಣಾತೀತಗುಣಾತ್ಮನೇ ನಮಃ. ಓಂ ಅನಂತಕಲ್ಯಾಣಗುಣಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಮಿತಪರಾಕ್ರಮಾಯ ನಮಃ. ಓಂ ಜೈನೇ ನಮಃ. ಓಂ ದುರ್ದಶಾಕ್ಷೋಭ್ಯಾಯ ನಮಃ. ಓಂ ಅಪರಾಜಿತಾಯ ನಮಃ. ॐ त्रिलोकेषु अविघातगतये नमः। ॐ अशक्यरहिताय नमः। ॐ सर्वशक्तिमूर्तये नमः। ॐ सुरूपसुन्दराय नमः। ॐ सुलोचनाय नमः। ॐ बहुरूपविश्वमूर्तये नमः। ॐ अरूपाव्यक्ताय नमः। ॐ अचिन्त्याय नमः। ॐ सूक्ष्माय नमः। ॐ सर्वान्तर्यामिने नमः। ॐ मनोवागतीताय नमः। ॐ प्रेममूर्तये नमः। ॐ सुलभदुर्लभाय नमः। ॐ असहायसहायाय नमः। ॐ अनाथनाथदीनबन्धवे नमः। ॐ सर्वभारभृते नमः। ॐ अकर्मानेककर्मसुकर्मिणे नमः। ॐ पुण्यश्रवणकीर्तनाय नमः। ॐ तीर्थाय नमः। ॐ वासुदेवाय नमः। ॐ सताङ्गतये नमः। ॐ सत्परायणाय नमः। ॐ लोकनाथाय नमः। ॐ पावनानघाय नमः। ॐ अमृतांशवे नमः। ॐ भास्करप्रभाय नमः। ॐ ब्रह्मचर्यतपश्चर्यादिसुव्रताय नमः। ॐ सत्यधर्मपरायणाय नमः। ॐ सिद्धेश्वराय नमः। ॐ सिद्धसङ्कल्पाय नमः। ॐ योगेश्वराय नमः। ॐ भगवते नमः। ॐ भक्तवत्सलाय नमः। ॐ सत्पुरुषाय नमः। ॐ पुरुषोत्तमाय नमः। ॐ सत्यतत्त्वबोधकाय नमः। ॐ कामादिषड्वैरिध्वंसिने नमः। ॐ अभेदानन्दानुभवप्रदाय नमः। ॐ समसर्वसम्मताय नमः। ॐ श्रीदक्षिणामूर्तये नमः। ॐ श्रीव्यङ्कटेशरमणाय नमः। ॐ अद्भुतानन्दचर्याय नमः। ॐ प्रपन्नार्तिहराय नमः। ॐ संसारसर्वदुःखक्षयकराय नमः। ॐ सर्ववित्सर्वतोमुखाय नमः। ॐ सर्वान्तर्बहिस्थिताय नमः। ॐ सर्वमङ्गलकराय नमः। ॐ सर्वाभीष्टप्रदाय नमः। ॐ समरससन्मार्गस्थापनाय नमः। ॐ श्री समर्थ सद्गुरु साईनाथाय नमः।
श्री सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की जय।
आरती उतारो मारा सद्गुरु नाथा, मारा साईनाथा। पंच तत्वनो दीपत में रोशन करता, निर्गुण निस्थिति के भी साकार थई, बाबा साकार थई। घट घट मां व्यापी तथैने शेष छे साई आरती उतारू मारा सद्गुरु नाथा मारा साई नाथा पंचतत्वनु दीपत में रोशन करता रजतम सत्व त्रणेय माया थी जन्मे बाबा माया थी जन्मे माया ना उदर थी केवी माया ज जन्मे आरती उतारू मारा सद्गुरु नाथा मारा साई नाथा पंचतत्वनु दीपत में रोशन करता सप्त सागर मही के वीर मतर चावी बाबा रमतर चावी रमत रमत मा केवी बाबा लीला रचावी आरती उतारो मारा सद्गुरु नाथा मारा साई नाथा पंचतत्वनु दीपत में रोशन करता ब्रह्मांड नी रचना जोवा नयनो ना डोळा बाबा नयनो ना डोळा तुको कहे स्वामी मारा तू पाळो भोळा आरती उतारो मारा सद्गुरु नाथा मारा साई नाथा पंचतत्वनु दीपत में रोशन करता लौकिक ज्ञान जगती एटलू जाने ना कोई अवतार पांडुरंग नाम राखता ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवा करे साधु संत मन मोहिली धुमारो आरती ज्ञान राजा सुवर्ण थाली लई हाथमा उभी गोपी कनारी नारद तुम बरे गाई आरती तारी आरती ज्ञान राजा प्रगट ने गुप्त बोले विश्व ब्रह्म ने रचाव्यू राम जनार्दन शीश चरणों मान माव्यो आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवा करे साधु संत मन मोहिली धुमारो आरती ज्ञान राजा आनंद मूर्ति चरण दर्शन द्यो राम आरती तुकाराम राघव सागर मां जेम पत्थर तराव्या तेम ज तुको बाना अभंगे चाव्या आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ति चरण दर्शन द्यो राम आरती तुकाराम तू कामा आव्या तेथी सारथि तुकाराम स्वामी सद्गुरु धाम सच्चिदानंद मूर्ति चरण दर्शन द्यो राम आरति तुकाराम जय जय साईनाथ हवि तो पूढ़ो मंदिर माहो जय जय साईनाथ हवि तो पूढ़ो मंदिर माहो मना विरय छे आरती लईने कर्मा अमे तमने हो जय जय साईनाथ हवि तो पूढ़ो मंदिर माहो मधुर बोले मातु श्री जेम प्रेम बोले साई हो मधुर बोले मातु श्री जेम प्रेम बोले साई हो भक्तों व्याधि हरी लेता तमे एम ना दुख सहता हो भक्तों व्याधि हरी लेता तमे एम ना दुख सहता हो भक्तों न तमे व्यसन हरता ते मने दर्शन देता हो भक्तों न तमे व्यसन हरता ते मने दर्शन देता हो अपार कष्ट थया हश देहन तमारा हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो मना विरय छे आरती लईने कर्मा अमे तमने हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो क्षमा शयन सुंदर छे शोभा कुलनी शैया न्यारी हो क्षमा शयन सुंदर छे शोभा कुलनी शैया न्यारी हो स्वीकारो जी भक्त जनोनी पूजा अनचा करी हो स्वीकारो जी भक्त जनोनी पूजा अनचा करी हो पंच प्राण थी करता आरती ज्योति सुमति कर्मा हो पंच प्राण थी करता आरती ज्योति सुमति कर्मा हो सेवा म किंकर भक्त प्रेम थी अत्तर परिमल छाते हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो मना विरय छे आरती लईने कर्मा अमे तमने हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो छोड़ी ने जावो दुखद लगे रे साईना चरणों ने हो छोड़ी ने जावो दुखद लगे रे साईना चरणों ने हो तब आज्ञा थी आशीष प्रसाद लई जाइए निज घरे हो तब आज्ञा थी आशीष प्रसाद लई जाइए निज घरे हो जइए छे अमे परी आवशु तव चरणों नी सेवा मा हो जइए छे अमे परी आवशु तव चरणों नी सेवा मा हो तमने जगवशु हे साई मा निज हित साधन खातर हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो मना विरय छे आरती लईने कर्मा अमे तमने हो जय जय साईनाथ हवे तो ओढ़ो मंदिर मा हो हवे तो स्वामी सुखती निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुखधाम जैने पोढ़े कांते वैराग्य नु झाड़ू लईने चोकर साफ करियो बाबा चोकर साफ करियो एना ऊपर प्रेमनो छंकाव करियो हवे तो स्वामी सुखती निंद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्ह मय हे सुख धाम जैने ओढ़े एकांते पद कमळे पाथरी सुंदर नवविधा भक्ति बाबा नवविधा भक्ति ज्ञान नो दीपक प्रगटाव्यो जगमग ज्योति हवे तो स्वामी सुख थी निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुख धाम जैने पोढ़े एकांते भावार्थनो मंचक हृदयाकाश मटांग दियो हृदयाकाश मटांग दियो मन फूलो थी बनावी सुंदर सेज सजाविलियो हवे तो स्वामी सुख थी निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुख धाम जैने पोढ़े एकांते द्वैतनाक बातना दरवाजा बंध कर्या बाबा दरवाजा बंध कर्या दुर्बुद्धि नी गाठ खोली पड़दा खुला कर्या हवे तो स्वामी सुख थी निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुख धाम जैने पोढ़े कांते आशा तृष्णा कल्पना सकल नो त्याग करियो बाबा सकल नो त्याग करियो सेवा मा उभी छे दासी क्षमा शांति दया हवे तो स्वामी सुख थी निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुख धाम जैने पोढ़े एकांते आलक्ष्य उन्मन ओढ़े नाजुक दुश्याला बाबा नाजुक दुश्याला निरंजन सद्गुरु स्वामी पोढ़े निद्रामा हवे तो स्वामी सुखती निद्रा करे अवधूता बाबा करे साईनाथा चिन्मय हे सुख धाम जैने पोढ़े कांते सद्गुरु साईनाथ महाराज नी जय श्री गुरुदेव दत्त जो प्रसाद नी वाट थाळी धोवा देयनाथ शेष लईने जईश पोते आपनु भोजन थया एक सम पूजी तमारा चरण शेष लईने जईश पोते आपनु भोजन तुको कहे चित्त हवे थई गयु छे शांत शेष लईने जईश पोते आपनु भोजन मेळवी लीधो प्रसाद बीठू हवे सुई जाय बाबा बीठू हवे सुई जाय आपनी श्रमी अवस्था भाव मा आवे हवे तो स्वामी सुखती निद्रा करो गोपाला बाबा साई दयाला पाम्यो मनोरथ हवे तो जाइए निज स्थला आपनी जगा विशु बाबा आमे निज खातिर बाबा आमे निज खातिर अशुभ कर्म दोष पीड़ा हरवाने खातिर हवे तो स्वामी सुखती निद्रा करो गोपाला बाबा साई दयाला पाम्यो मनोरथ हवे तो जाइए निज स्थला तुको कहे दीधु उच्चिष्टनु भोजन उच्चिष्टनु भोजन नहीं जाण्या तमे अमने आपति भिन्न हवे तो स्वामी सुखती निद्रा कर गोपाला बाबा साई दयाला पाम्यो मनोरथ हवे तो जाइए निज स्थला सद्गुरु
साईनाथ महाराज की जय
सच्चिदानंद सद्गुरु
साईनाथ महाराज की जय।